है तो शीर्षक है परीक्षित महाराजाना ब्राह्मण पुत्राद्वारे शाप देणे। अनुवाद आणि तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ती अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपादद्वारे। अनुवाद अशा प्रकारे आहे, त्यानंतर त्या ऋषींनी सर्वव्यापी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना प्रार्थना केली आणि भगवंतांना विनंती केली की त्यांच्या पुत्राला त्यांनी क्षमा करावी, ज्याचं वर्णन या ठिकाणी अपक्व बालिना एक बालिश मुलगा असं करण्यात आलंय, ज्याला काही विशेष बुद्धिमत्ता नाहीये आणि ज्याने अशा व्यक्तीला शाप दिला आहे जो पूर्णपणे पापांपासून मुक्त आहे, जो अतिशय नम्र लीन आहे आणि जो संरक्षण करण्या लायक आहे। यात काही अत्यंत सुंदर मुद्दे उपस्थित होत आहेत, ते आपण आजच्या चर्चेत पाहणार आहोत। त्याचा रेझोनन्स होतो आहे, त्याला पुढे ठेवायला लागेल मग ते कमी होईल।
वंदेहं श्रीगुरो श्रीयुता पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च ॐ अज्ञानतिमिरान्तस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामय्यं यदाति स्वापरान्तिकं मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुनीनतारणं। नमाओं विष्णुपादाय कृष्णमेष्टाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश कारिणे वाञ्छाकल्पातरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानन्द श्रियाद्वैत गदाधर श्रीवासवी गौर भक्तवृन्द। हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे।
अपापेषु स्ववृत्तेषु बालेन अपक्वबुद्धिना पापं कृतं तद् भगवान् सर्वात्मा क्षन्तुम् अर्हति। श्री प्रभुपाद या तात्पर्य सांगतात कि प्रत्येक जण स्वतःच्या पाप आणि पुण्यासाठी उत्तरदायी किंवा जबाबदार असतो। ज्यांच्याकडे पूर्ण वैदिक ज्ञान नाही किंवा जे स्वतःच्या मनानेच तर्क करीत असतात त्यांचा ग्रह साधारण असा असतो की या जगात जे काही पाप घडतं त्याच्यामध्ये काहीतरी शक्ती आहे आणि कोण त्याला जबाबदार आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत साधारण मनुष्य समजू शकतो की जर एका माणसाने दुसऱ्याचं पाकिट मारलं असेल तर तो जबाबदार आहे. पण ज्याने ते पाकिट मारलं त्याला विचारलं की तू हे का केलंस, तो असं म्हणणार नाही की मी पापी आहे म्हणून. साधारणपणे तो म्हणेल की मी नोकरी शोधली पण मला नोकरी मिळाली नाही, किंवा माझ्यावर समाजाने खूप अन्याय केलाय, मी का म्हणून नियमांचं पालन करावं. एकूण या जगात नियम पालन ही काही मोठी फॅशन नसते कधीच. आणि आपणही सर्वसाधारणपणे नाईलाज म्हणून आपण कायदे नियम निर्बंध पालन करत असतो. मग या जगामध्ये आपल्याला विविध प्रकारचे अनुभव, आपण प्रत्येक जण या रूममध्ये जे उपस्थित आहेत, आपण आपल्या आयुष्याकडे पाहिलं तर नक्कीच अशा अनेक घटना आपल्याला आठवतील. आज आपण त्यांच्यासमध्ये असा विचार करू की मी असा का बरं वागलो, मी असं वागायला नको होतं, मी तसं करायला पाहिजे होतं. तर यामध्ये सुज्ञ मनुष्य किंवा ज्याला योग्य प्रकारे आत्मसाक्षात्कार झालाय असा मनुष्य हा नेहमी भगवद्गीता श्रीमद भागवत या ग्रंथांच्या आधारे आपलं जीवन अखत जाईल. मुंबईत म्हणजे माझ्या लहानपणीची गोष्ट आहे, शाळेत असताना अचानक झोपडपट्टीत राहणारे किंवा फुटपाथवर राहणारे किंवा मजूर जे दिवसभर काम करतात पण त्यांना काही घर वगैरे नाहीये, मुंबईत असे अनेक लोक आहेत, अशा लोकांचे खून पडू लागले. आता त्यांना मारण्यामध्ये काही पैसा मिळेल किंवा असा काही उद्देश नव्हता, आणि ते पण अगदी निघरून पद्धतीने. बहुतेक प्रत्येकांच्या डोक्यात कोणतरी मोठा खडक टाकला होता, दगड टाकला होता. तर त्या सर्वांवरून असा ग्रह झाला की कोणतरी माथे फिरू वेडा माणूस अशा माणसाचं काम आहे. आणि एका गणेश चतुर्थीला तो माणूस पकडला गेला, त्याच्यावर मग खटला भरला गेला. त्याला विचारलं की तू हे का केलंस, त्याने जवळजवळ 23-25 लोकांना अशा प्रकारे मारलं होतं, आणि काही ओळख नाही पाळख नाही, कोणत्या विशिष्ट एरियातले नाहीत, मुंबईतल्या अनेक भागात फिरून तो असा करत होता. त्याने न्यायाधीशाला उत्तर दिलं, आतून हुकूम आला. तर न्यायाधीश म्हणाले की मनुष्याचे जे नियम आहेत, मनुष्याचे जे कायदे आहेत, त्यात समजा कोणी म्हटलं की मी हे का केलं कारण मला यांनी सांगितलं म्हणून, मग ज्ञानेश म्हणजे मग त्यांना आणा कोर्टात की तुम्ही यांना खरं सांगितलेलं का. पण जर का असं कोणी सांगितलं की मला परमात्म्याने सांगितलंय, तर परमात्म्याला तुम्ही कोर्टात कसं काय बोलवणार. आणि काही लोक म्हणतात की ठीक आहे, जर का कोणी आज्ञा केली असेल आणि त्या आज्ञेप्रमाणे तो वागत असेल, तर ज्याने आज्ञा केली त्याला तुम्ही आधी विचारता खरं की तुम्ही आज्ञा दिली की नाही, पण मग तुम्ही परमात्म्याला विचारा तरी कसं की तुम्ही खरंच सांगितलंय की नाही. ते आपल्या आतून विचार येतात, प्रत्येकाला अनुभव असेलच की एक आपण काय करायला जातोय आणि एक लहानसा एक आवाज असतो आतमध्ये की नको करू नकोसे करू नकोसे, पण मग आपण त्याला कोण बोललंय आपण इकडे इकडे पाहतो कोणी दिसत नाही आपल्याला काय होणार आहे कोण पाहत आहे मला आणि शेवटी त्याच्यावरती खटला चालू असतानाच त्याचा मृत्यू झाला तो वेडाच होता माणूस होता तो महाभारतामध्ये दुर्योधन याच्या मुखी एक वाक्य आहे कि तुला या पांडवांच्या विषयी इतका का रे संताप किंवा इतका द्वेष का त्यांच्याप्रती तुला धर्माचा मार्ग माहित नाही तेव्हा तो अतिशय मार्मिक उत्तर देतो म्हणतो की जानामी अहम धर्म न च माम प्रवृत्ती मला धर्म काय माहितीये का कोणताने पण माझी प्रवृत्ती होत नाही धर्म करण्यासाठी जानामी अहम अधर्म नच माम निवृत्ती मी अधर्म काही जाणतो पण का कोण जाणे मला त्याच्यापासून मला तो मार्ग सोडवतच नाही एक गोष्ट मात्र खरी आहे की मला या पांडवांचा उत्कर्ष जरा देखील सहन होत नाही थोडासा देखील तर दुर्योधन हा महाभारतामध्ये मूर्तिमंत कली म्हणून वर्णलेला आहे कलियुग हे असं असणार आहे की यामध्ये एक मनुष्य असं पाप का करतो त्याला काही उत्तर नाही किंवा कोणी कोणाला दोषी ठरवायचं जो तुला सांगेल की असं करू नका तसं करू नका तोही काही आपण म्हणतो त्याप्रमाणे धुतलेल्या तांदळासारखा नाही येतो पण म्हणून कली काळाला अत्यंत दुर्धर अत्यंत कठीण असा समय सांगितलेला आहे आणि आज 5 नोव्हेंबर 2006 साली कलियुगाची फक्त 5000 आणि थोडीशी वर्ष झालेली आहेत आणखी 4,27,000 वर्ष जायची आहेत कलियुगाची म्हणजे आज समजा तुम्ही एका माणसाला विचारलं की जगाच्या समस्या काय आहे तर पेट्रोल कमी होत चाललंय किंवा नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत किंवा पीक कमी येत चाललंय किंवा जमीन क्षारपड होत चालली आहे किंवा त्यात सुपीकता कमी होत चालली आहे किंवा हे किंवा ते पण भागवतानुसार ही तर एक झलक आहे फक्त अजून आपण खरं काय ते पाहिलंच नाहीये आणखी एक मतप्रवाह असा आहे की चैतन्य महाप्रभूंनी येऊन आपलं हरिनाम संकीर्तन प्रेम संकीर्तन आंदोलन सुरू केल्यामुळे कली अतिशय चिडलेला आहे आणि तो भविष्य काळातील काही घटनांचे पण घटनांच्या थोड्याशा अशा झलकी दाखवतोय म्हणजे 2-3 वर्षापूर्वी दोन नाही मागच्याच वर्षी आपण सुनामी घटना कधी झाली मागच्या वर्षी 1.5-2 वर्षापूर्वी तर एकदम असे महाप्रलयासारखे 1-1,00,000-2-2 लाख लोक मरतायत किंवा रोग सध्याचं वैद्यकीय ज्ञान एक झपाट्याने प्रगती करतंय पण ती प्रगती कशामध्ये तर वेगवेगळी औषधं निर्माण करण्यामध्ये दरवर्षी निरनिराळे औषधं येत आहेत याचा दुसरा अर्थ असा झाला की निरनिराळे रोग उत्पन्न होत आहेत ना जगात असे म्हणाले की आता डॉक्टरी पेशाला काही अर्थ नाही सगळी डॉक्टरी महाविद्यालय बंद पडलेली आहेत कोणी औषध घेत नाही कारण कोणी आजारी पडतच नाहीये तर आपण म्हणू शकतो की वैद्यकीय व्यवसाय प्रगती करतोय पण जर का असं झालं की जसं लोकांना मला सांगायचे की त्यांच्या आरोडे गावात खेडेगावात काही त्यात 5 लाख गाव आहेत इंडियामध्ये भारतात त्याच्यापैकी एक गाव ते तर म्हणजे ते शाळेत असताना एक डॉक्टर सायकलवर फिरून 15 गावं करायचा एका आठवड्यात आणि अक्षरशः विचारायचा काय कोणाला झालंय का आणि म्हणजे काय किरकोळ आजार असेल तर आम्ही काहीतरी घेतो घरगुती औषध ते कॉलेजमध्ये होते त्यावेळी एक मेडिकल सेंटर स्थापन झालं आणि ते म्हणाले परवा मी गेलो त्यावेळी एका मंत्र्याने येऊन एका हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. तर म्हणायचं की ह्याला आपण प्रगती समजायची की जे आधी 15-20 वर्षापूर्वी डॉक्टर असा वणवण भटकायचा की कोणी पेशंट मिळेल का, आणि आज या ठिकाणी 50 बेडचं हॉस्पिटल, हे अनुदान ते अनुदान, मग त्यात अनेक लोकांचे आपापले वाटे सर्व, तर त्याला प्रगती आपणच ठरवायचं. म्हणून भागवतम सरळ सरळ कलियुगातील लोकांना अंध म्हणत. आणि सध्याच्या सुशिक्षित लोकांना राग येतो की काय तुम्ही कोणता जुना ग्रंथ काढला एक 5000 वर्षापूर्वीचा आणि आम्हाला सर तुम्ही आंधळे पांगळे मूर्ख बालिश. अर्थात ही पण एक झलक आहे भागवतम आणखी पण परत काही सांगतो. श्वविड वरा उष्ट्र खरेर समसुत पुरुष पशु, की श्व म्हणजे कुत्रे किंवा विष्ठा खाणारी डुकर घोडे उंट यांच्या बुद्धीमध्ये जे लोक राज्य करतायत. असं पण नाही की तुम्हाला ठीक आहे, काही लोक असे आहेत की ज्यांना थोडी अक्कल नाहीये आणि ते ठाण्याच्या वाड्या जिल्ह्यात किंवा भिल्ल संथाल गोंड असे लोक आहेत भारतामध्ये. नाही, जे आज तुमचे रोल मॉडेल, जे आज तुमचे राज्यकर्ते, जे आज तुमच्यावरती तुमच्या मतप्रवाहाना ते दिशा देत आहेत ते लोक असे आहेत, ते असे असतील आणि तुम्ही त्यांची स्तुती करत असाल तर तुम्ही कोण होता? मग तुम्ही त्यांचाच एक सॅम्पल असता. रावण हिरण्यकशिपू यांची नोकरी करणारे हे काही कोणी एक विभीषण सोडला तर कोणी तिथे महात्मा नव्हता संपूर्ण लंकेत. कलौ नष्ट दृश्याम, म्हणून कलियुग हा एक जी अतिशय आवश्यक अत्यावश्यक अशी जी एक दृष्टी आहे ती बंद करून टाक. इतर सर्व काही चालू असत पण आपण त्यालाच आपल्याला प्रगती म्हणायला लागते की चला कालच्या वर्षी आता दिवस थोडा तरी बरा होता. पण वास्तविक खरी प्रगती, वास्तविक खरं सुख हे जोपर्यंत आपण भागवताच्या मापदंडाप्रमाणे याच्या परिमाणाप्रमाणे घेत नाही तोपर्यंत मला कधीच मिळणार नाही. तर प्रसंग असा आहे की परीक्षित महाराज यांचं वर्णन या एका श्लोकात नाही तर अनेक श्लोक श्रृंखलेमध्ये अपापेशु, कल्पना करा राजा आहे आणि तो पाप करत नाही. म्हणजे आज कोणी म्हटलं की हे मंत्री आहेत आणि जरा पण पाप करत नाही तर प्रश्न उपस्थित तो झाला कसा मंत्री? त्याचं शक्यच नाही ते. पण असं आहे की एक वेळी असे राजा होते, कारण कोणत्याही कोणत्याही विभागात कोणत्याही स्फिअरमध्ये कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये नेता व्हायचा असेल तर वेदांचा एकच आदेश आहे, तुम्ही नेतेपद स्वीकारलं की जे तुमच्यावरती अवलंबून आहे त्यांचा एक षष्टांश 6 मधील एक भाग पाप तुम्हाला घ्यायला लागतो. तुम्ही म्हणाल की मी कंपनीचा डायरेक्टर आहे, मी दुकानाचा मालक आहे, भागवत म्हणूनच माता पिता आणि आध्यात्मिक गुरु यांना एकाच स्तरावर मोजतो. गुरु न सस्यात, जननी न सस्यात, पिता न सस्यात, राजन न सस्यात, न मोचयेत समुपेत मृत्यू. की तुम्ही एक माता पिता जरी असला तरी तुम्ही गुरु आहात तुमच्या कुटुंबाचे. तर आज लोकांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, भारताचे राष्ट्रपती, अमुक देशाचे कोणी मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री ह्याच्यातही प्रचंड ओढाताण आणि खुर्ची खेच आणि काय काय चालू असतं. पण त्यांना हे माहीत नसतं की माझी बाबत राहणारच माझ्या बरोबर, पण ज्यावेळी मी जोपर्यंत त्या खुर्चीत बसलोय सर्वांची पाप त्याच्यापैकी एक 6वा हिस्सा मला घ्यायला लागणार आहे. अर्थात जर तुम्ही तुमच्या अनुयायांना नीटपणे प्रशिक्षित केलं तर त्यांच्या पुण्यातील एक सहावा हिस्सा देखील तुम्हाला मिळतो, पण त्यांची सेवा करण्यासाठी. जर परिस्थिती अशी असेल की तुमचे अनुयायी सर्व पापी, तुम्ही पण त्यांच्यापैकी एक महापापी, पुण्य करणार कोणीच नाही, तर हे जवळजवळ असं नेते कलियुगात नेतेपद स्वीकारणं म्हणजे ती मृत्यू घंटाच गळ्यात घालण्यासारखं आहे की नाही? तर हे लोकांना माहीत नाही. आणि उलट आपण पाहतो की त्याच्यासाठी उलट लोक पैसे देतील, लाच देतील की नाही मला व्हायचंय मला व्हायचंय मला व्हायचंय. तर का ठिकाणी एक असा मोठा म्हणजे आता मी रायगडला गेलो होतो, तिथे एक टकमक पॉइंट म्हणून आज लोक तिकडनं बघतात, पण पूर्वी शिवाजी महाराज असताना त्याचं नाव होतं कडेलोट पॉइंट. की लोकांना असे मृत्यूदंड झालेले कैदी त्यांना तिकडनं ढकलून द्यायचे. आज सुद्धा तिकडे 10-15 लोक ट्रेकिंगला गेले आणि सगळे पटापट उड्या मारू लागले. आपण त्यांना वेळच म्हणू ना की एवढं रायगड चढून जायचा कशासाठी? तर वरून उडी मारण्यासाठी. मोठपणाच येतो. त्याचप्रमाणे या कलियुगात खूप प्रयत्न करून नेतेपद स्वीकारायचं कशासाठी? तर इतरांचा पाप घेण्यासाठी. तो पण एक मूर्खपणाच आहे. तर परीक्षित महाराज मात्र असे नव्हते. अपापेषु स्ववृत्तेषु, स्व म्हणजे स्वतःचे वृत्त, त्यांचे सेवक, ही गोष्ट फार महत्वपूर्ण आहे समजायला. की राजा म्हटलं म्हणजे आपल्याला काय वाटतं की आस्ते कदम महाराज, आस्ते कदम करते येणार, नंतर मग याला हासावर द्या, याला मारून टाका, याला ते करा, याला ते करा, किंवा कदाचित एक मोहीम आखणार. ही उदाहरणं झाली कलियुगातील राजांची, जे पूर्ण आपल्या वासनांच्या आहारी, किंवा ज्याने लोक कंटाळतात की हे राजे नकोत, त्यापेक्षा आपण लोकशाही बरी. लोकशाहीची जी प्रथा आहे ती भारतात नव्हती, ती आली. हा जो पूर्ण मतप्रवाह आहे हा पाश्चात्य देशांचा आहे आणि त्याला पण कारण चांगली आहेत. फ्रान्समध्ये एक राजा होता जो पूर्ण आपल्या पत्नीच्या आहारी होता. त्याच्या पत्नीला कोणी सांगितलं की तुमच्या कारभारामध्ये सर्व पिक नष्ट झालेली आहे, कोणालाच काही रुची नाहीये राज्यकारभार चालवण्यामध्ये, लोक भुके मरतायत, लोकांना खाण्यासाठी साधा ब्रेड देखील नाहीये. आपण जी भाकर म्हणतो त्या ठिकाणी लोक ब्रेड खायचे. तर राणीने प्रश्न केला, जर का त्यांना ब्रेड मिळत नसेल मग ते केक का नाही खात? लोक म्हणाले ठीक आहे, आता आपण दाखवूया केक काय असतं ते. एक दिवशी एक तुरुंगातले लोक तुरुंगाच्या कैद्यांनी बंड केलं, सर्व पहारी गेले, त्यांना ठार मारलं, बाहेर आत गेले, तर राजा राणी दोघांना बाहेर काढलं, सरळ त्यांचा शिरच्छेद केला. हे पाहून बाकीचे लोक सगळे इतर देशातील राजे पण घाबरायला लागले. आणि त्यानंतर सुरू झालं की ठीक आहे राजा नको आपल्याला, मग आपण लोकशाही. लोकशाही म्हणजे मग सगळ्यांच्या मताने सगळ्यांना जे हवे ते सगळ्यांच्या कल्याणासाठी आपण एक शासन करू शकतो. यात थोडं तथ्य आहे, पूर्ण हे असत्य नाहीये. पण समजा बहुमताने लोक म्हणाले की उद्यापासून 2 आणि 2 5 पाच होतील नाही ना? त्यामुळे हे जे लोकशाहीचा जो हा जो त्याचा एक पंगू पाय आहे तो लवकर समजला पाहिजे. प्रभुपादाने विशेष करून असं मत केलेलं की आध्यात्मिक विषयामध्ये तरी आपण लोकशाहीला खूप खूप काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत का? तर काय मेजॉरिटीनी असं सांगितलंय म्हणून, आणि उद्या मेजॉरिटी समजा मायनॉरिटी झाली तर तू उद्या बदलेल ते? अर्थात विद्वत सभा म्हणजे विद्वान लोकांची सभा, मग त्यात ते सगळे मिळून निर्णय घेणार, यात काही वावगं नाहीये. पण कोण निर्णय घेत आहे, त्याची बुद्धिमत्ता काय आहे, त्याची कसोटी काय आहे, हे समजल्याशिवाय. आणि आपण भारतात पाहतो ना भारतात लोकशाही आहे खरं की खोट
तुम्हाला विचार करू द्या आम्हाला.
कारण आज ज्यांच्यावरती गुन्हे स्थापित झालेले आहेत, गुन्हे सिद्ध झालेले आहेत, जे जेलमध्ये आहेत तेही लोकांचे प्रतिनिधी म्हणून निवडून देत आहेत. म्हणून आपण एक महत्वाचा मुद्दा आहे, नक्की आपली दृष्टी जी गेलेली आहे त्यामुळे जितकं आपण भागवत समजून घेऊ, विशेष करून श्रील प्रभुपादांनी ज्याप्रमाणे दिलंय ते डोळ्यात अंजन घालण्यासारखं. ज्ञानांजन शलाकया, एकदम काय सगळं दिसणार नाही आपल्याला, पण हळूहळू जसे ते एक एक कॅमेराची लेन्स फोकस होत जाते त्याप्रमाणे सर्व काही स्पष्ट दिसत राहील. तर या ठिकाणी नेता म्हणजे काही नुसता काय छोट्याशा गावाचा एका प्रांताचा नाही. परीक्षित महाराज एक छत्र सम्राट, चक्रवर्ती सम्राट, पूर्ण जगात एकच छत्र, एकच छत्रपती किंवा एकच राजा, तो सम्राट. त्याच्या हाताखाली अनेक राजे, अनेक लहान लहान प्रांत, त्यांचे विशिष्ट तिकडचे शासन करणारे. परंतु मुख्य नियम पालन होत आहेत की नाही हे पाहण्याचं उत्तरदायित्व केवळ त्या सम्राटाचं. आणि म्हणून परीक्षित महाराज हे पण काही नुसतं आपल्या गादीवर बसून ठीक आहे सर्व काय चाललंय ना, टॅक्स वगैरे लोक भरतायत ना, आरामात माझं तरी बरोबर चाललंय काय हरकत नाही. प्रत्येक वेळी वेळोवेळी सैन्य घेऊन फिरत जायचं. असेच एकदा गेले असताना त्यांना एक असं दृश्य दिसलं जे त्यांनी कधीच त्याची कल्पना केली नसेल. एक अतिशय विडा विद्राचे कपडे घातलेला, कपडे होते राजाचे, राजेशाही, पण तो काही वाटत होता राजा असेल म्हणून, विद्रूप, काळा, आणि एका तलवारीने तो एका गायीची हत्या करायचा प्रयत्न करत होता. तुम्हाला हे असं कधीच शक्य होणार नाही या ठिकाणी. प्रभात म्हणाले की त्यांनी पाहिलं काहीतरी होत आहे म्हणून त्यांनी लगेच त्यांनी काही एक इन्क्वायरी कमिशन स्थापन केलं नाही की आता हे कमिशन आज स्थापन केलंय मध्ये आणखी 10 वर्षांनी देईल त्यांचा अहवाल एवढाचा आणि तो मग जाईल कोणाकडे तरी पुरातत्व लेखात की झालं म्हणून. कलियुगाची दुसरी एक खास बात किंवा वैशिष्ट्य की न्याय या ठिकाणी विकला जाईल. न्याय म्हणून कुठे मिळणार नाही, कारण न्याय काही नुसता पुस्तकात नसतो किंवा न्यायालयात नसतो, न्याय असतो भगवंतांचे न्याय पालन करणाऱ्या व्यक्तींमध्ये. तसे राजर्षी नाहीत सध्या म्हणून तो न्याय मिळत नाही. लगेच त्याने तलवार काढली, म्हणाले की माझ्याबरोबर 2 हात करायला तयार हो. तर कली, तो कली होता, मूर्तिमंत कली, तो म्हणाला की पण मला तर सांगितलंय की आता तर माझं राज्य स्थापन होईल, आता सगळं काही माझंच आहे या ठिकाणी. त्यामुळे ठीक आहे, जर का खरं असं असेल की तुझं आता युग स्थापन होईल तर तुला मी अशा ठिकाणी जायला परवानगी देतो ज्या ठिकाणी वैदिक नियमानुसार न करता, म्हणजे वैदिक नियमांच्या विरुद्ध पशुहत्या होत आहे, ज्या ठिकाणी विवाह संस्कार न पाळता व्यभिचार होत चालत असेल, ज्या ठिकाणी वैदिक यज्ञामध्ये आहुती न दिलेलं असं मदिरापान होत असेल, किंवा ज्या ठिकाणी जुगार चालत असेल त्या ठिकाणी जातो. तुम्हाला वा अशी जागा कुठेच नाहीये या ठिकाणी. केवळ 5000 वर्षापूर्वी कलीसारख्या माणसाने कबुली दिली होती की अशी जागा कुठेही सापडणार नाही, कारण तुम्ही राज्य करताय, तुमच्यासारखा जर का पुण्यवान राजा असेल तर या गोष्टी कशा काय असतील. म्हणे मग ठीक आहे, ज्या ठिकाणी लोक सोनं नाणं किंवा पैसा वाम मार्गाने मिळवलेला, याला आपण नंबर 2, 3, 4 वर म्हणतो, किंवा काळा म्हणतो, काळा पैसा. हा पैसा ज्या ठिकाणी कोणी ठेवला असेल साठा करून, आणि कोणी म्हणाल की आम्ही आमच्या घरात पण आम्ही असं कधी करत नाही, आम्ही सगळे नियम पालन करतो, पण जर का तुमच्या व्यापारात, तुमच्या नोकरी धंद्यात किंवा कुठे समजा असा लास्ट लुचपत नंबर 2 काळा पैसा जर का कुठेही साठला असेल, तो ती संपत्ती ते धन निश्चितच कलियुगात एक असं फोफावत जाईल, कारण त्या पैशामागचं जे कर्म आहे, ती कर्माची बीज आहेत, तिला कलियुग हे अत्यंत सुपीक वातावरण आहे. आणि असं पाहतो आपण भागवतात वर्णन आहे की काही झाडांना पण म्हटलेलं आहे की ही सगळी पाप द्रुमयी पापी झाड आहेत. झाड कसं काय पापी असू शकेल, झाडाला काय पाप केलंय? पण पहा तुम्ही, फळ नाहीत, फुलं नाहीत, सावली नाही, सरपण किंवा इंधन नाही, आणि अशी झाडं ही नुसती फफावत जातात, त्यांच्यामध्ये कोण शक्ती आहे? आणि तुम्ही अगदी चांगली फळं देणारी किंवा ही लावली तर ती 10-15 वर्ष लागतात त्याच्यात यायला, कारण हे युग कलीचं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून तो जो पैसा आहे तो हळूहळू ते तशा प्रकारचे लोक तशा प्रकारच्या वृत्ती या आकर्षित करेल. आणि किती आपण पाहतो ना की काही काही कुटुंब अतिशय चांगली असतात, पण एक कोणतरी तिथला करता व्यक्ती काहीतरी एक करतो. एक अगदी जवळचं उदाहरण आहे, एक भक्त आहे, त्यांचं काहीतरी जमिनीचा काहीतरी मामला, जमीन आणि भारत म्हटलं की काही ना काहीतरी प्रॉब्लेम असणारच, काही ना काहीतरी समस्या असणारच. पण त्यांच्या घरामध्ये अशा समस्या पाहून मी तर पूर्ण चक्रावर गेलो. म्हटलं हे एक मला सांग की तू इतका चांगला, तो तर भक्त आहे, याच्यामध्ये काही पाठचं काही आहे का? तो म्हणे माझ्या आजोबांपासून माझ्या वडिलांपर्यंत सगळे एक नंबरचे चोर होते. पण चोर म्हणजे कसे असे, भुरटे चोर नाही, चांगले सुशिक्षित चांगले लोक, परंतु जमिनीचा प्रचंड हव्यास, प्रचंड लोभ. आणि आज या त्यांच्या सर्व कार्यक्रमांमुळे त्यांचं संपूर्ण जे जवळजवळ 40-50 लोकांचं कुटुंब आहे, कोणीही सुखी नाही. मानसिक सुख तर नाहीच नाही, किती लोकांना शारीरिक स्वास्थ्य देखील नाही, आणि कोणाला समजत नाही की हे कशामुळे होत आहे. ते ही गोष्ट खरी आहे. ज्या ठिकाणी धन, मग धन मग ते स्थावर मालमत्ता असेल, जंगम असेल, कशी पण असेल, ती जर का वाम मार्गाने मिळवली असेल, ती लगेच कलियुगातील सर्व जे पापवृत्ती आहे ती त्या ठिकाणी आकर्षित करून देईल. जसं सिमेंट ओलं असेल आणि आपण त्यात पाय ठेवला की लगेच आपलं इम्प्रेशन होईल ना, पण इथे तसा उमटेल, हेच या ठिकाणी उमटणार नाही. त्याचप्रमाणे कलियुग मध्ये सगळं असं ओलं सिमेंट सारखं आहे, तिथे आपण जरा काय केलं की लगेच त्याचा ठसा तिथे उमटणार. तर आता झालं काय की परीक्षित महाराज एवढे सतर्क, एवढे पुण्यवान की त्यांच्या राज्यामध्ये कलीला पण समजलं की आता काय करू मी, म्हणजे कली इज अनएम्प्लॉईड, कली बेकार आहे त्या ठिकाणी, कामच नाही काही. पण सृष्टीच्या नियमानुसार, कालक्रमानुसार त्याचं युग तरी यायला पाहिजे. अशा वेळी लोकांचा प्रश्न येतो की मग भगवंताने असं केलंच का, मग भगवंताने असं वाईट निर्माणच का केलंय, मग भगवंताने ही जागा अशी का निर्माण केली आहे. प्रश्न पडतो आपल्या मनात की हा संसार जर का इतका तापदायक असेल, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषान दर्शनम, मग या ठिकाणी भगवंत सुख का देत नाही, या ठिकाणी भगवंत सुखाची निर्मिती का करत नाही? कारण त्याने एका ठिकाणी करून ठेवलेली आधीच. असं नाहीये की भगवंतांना तुम्हाला या ठिकाणी दुःखी करण्यामध्ये काही मोठा आनंद मिळतो, तसं नाहीये. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की सुख या ठिकाणी उत्पन्नच होत नाही तर मिळणार कसं. महाविष्णू गोस्वामी एक सुंदर उदाहरण देतात, त्यांच्या शिष्यांचं एक ते ईमेलवरती त्यांचं एक चालू असतं दर आठवड्याला एक त्यांचा उपदेश. एका जमीनदाराच्या पत्नीला तो जमीनदार एक अतिशय सुंदर हार सोन्याचा प्रदान करतो. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ती तो हार घालणार, इतक्यात एक कावळा येऊन तो तिच्या कक्षातून तिच्या रूममधून तो हार घेऊन दूर पळत देतो. ती आपली माझा हार गेला हार गेला म्हणून ती ओरडत असते. नोकर चाकर धावतात, प्रबंध कावळा आपला तिकडनं दूर पळत जातो. गावाच्या वेशी बाहेर एक अतिशय घाण पाण्याची नदी किंवा नाला असा असतो. त्या ठिकाणी त्यांना वाटतं की बहुतेक तो कावळा थांबला तिकडच्या झाडांमध्ये, आणि ही आपली पूर्ण आक्रांत करत असते की माझा हार गेला माझा हार गेला. ठीक आहे ठीक आहे, तो दवंडी पिटवतो की जो कोणी माझ्या पत्नीचा हार आणून देईल त्याला 100 सुवर्ण मुद्रा बक्षीस. लगेच लोक त्या पैशाच्या याने बघतात इकडे तिकडे, आणि एक अत्यंत गरीब भुकेला असा एक मनुष्य त्याला ती समजत की अशी दवंडी पिटवलेली आहे. आणि इतक्यात त्याला तो एक कावळा दिसतो त्या झाडांमध्ये, आणि त्याला असं वाटतं की ह्या कावळ्याच्या तोंडात काहीतरी होतं म्हणून. तो म्हणतो पण जर काय शोधाशोध करायला गेलं तर सगळं घाण पाणी आहे, कमरे इतक्या घाण पाण्या उतरायला लागेल. तर तो विचार करत असताना तिकडे एक साधू येतो. म्हणतो तुला काही मदत करू का? नाही नाही काय नाही, मी ठीक आहे अगदी, मला काही काहीच गरज नाही. तुम्हाला जर का याला म्हटलं मी मदत करा आणि हार मिळाला तर तो म्हणाल अर्धा वाटा माझा, मग काय. साधू म्हणाला मला समजलं तुझ्या मनात काय आहे, तुला असं वाटतं की जर का हार मिळाला तर मी अर्धा वाटा मागेन बरोबर. मला काहीच इच्छा नाही याच्या, मला तुला मदत करायची इच्छा आहे. पण अरे या चालू तो पक्का लोकांच्या मनातले विचार ओळखतो. असं आहे, मी आधी प्रयत्न करतो, जर मला नाही मिळालं ना काही तर तुमच्या मदती करता येईल मी, ठीक आहे. त्यामुळे हे बघ, मला पण असं वाटतंय की याच परिसरात कुठेतरी आहे. त्यामुळे हे बघा, मला जरा प्रयत्न करू द्या ना. शेवटी तो त्या पाण्यात उतरतो, इतकं घाण आणि दुर्गंधी येणारं जे पाणी असतं, इतक्यात त्याला थोडस दूरवर काहीतरी चमकताना दिसत. तुम्हाला हा इथेच असणार ते. तो जातो, ते पाहतो, हातात काही सापडत नाही. शेवटी एक तास दीड तासाने साधूला म्हणतो की मला असं वाटलं त्या ठिकाणी काहीतरी असेल म्हणून त्या कोपऱ्यात, पण ते काहीच दिसत नाही काय ते. तर म्हणजे मी पण तुला तेच सांगणार होतो की हार तिकडेच आहे, पण आहो पण दिसत नाही ना काही. मला ते चमकताना दिसत होतं पाण्यावरती, पण त्यात आत खोल शिरलो मी. बघा अंगाला कधी घाण आहे माझ्या, पण चिखल लागलेला सर्व. ते म्हणजे असं आहे, तो हार आहे ना फांदीवरती अडकला आहे. तू जे पाहत होतास ते प्रतिबिंब होत. तू त्या प्रतिबिंबामध्ये किती पण उड्या मारल्या तुला ते हातात लागणार नाही कधीच. या ठिकाणी साधू म्हणजे भगवंत किंवा भगवंतांचे प्रेषित आचार्य गुरु, तो जो व्यक्ती म्हणजे एक साधारण बद्ध जीव. ज्यावेळी आपण म्हणतो की मला हा हार इथे दिसतोय, त्यावेळी आपण एक सत्य परिस्थिती सांगत असतो. खरं आहे, तो हार आहे त्या ठिकाणी पाण्यावरती, तो हार असा चमकताना दिसतो आपल्याला. हे एक सत्य आहे. आणि साधू जो सांगतो की तो हार खरा तो हार नाहीये, हार वरती फांदीवर अडकलेला आहे, पण सूर्यामध्ये त्याचं प्रतिबिंब तुम्हाला पाण्यावर दिसतंय, ते पण एक सत्य आहे. तर या दोन सत्यांपैकी खरं सत्य सत्य कोणतं? हे ज्याला समजेल तो वास्तविक बुद्धिमान. म्हणून भागवताच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे, वेद्यम वास्तवम अत्र वस्तु, वास्तवम वस्तु. मराठीमध्ये पण वास्तविक म्हणतो ना, म्हणजे आपण वास्तविक खरं आहे का असं. तर പ്രഭുപാദ് ഇംഗ്ലീഷ് പറഞ്ഞാൽ റിയലി റിയൽ റിയാലിറ്റി म्हणजे एकच गोष्ट तीन वेळा सांगणं की ही वस्तू खरोखरीच वास्तविक सत्य आहे. एकच आहे ना, खरोखर वास्तविक सत्य. त्यामुळे या जगामध्ये खरं म्हटलं तर दोनच प्रकारचे जीव असतात, जे स्वतःच्या सत्याप्रमाणे चालतात ते पशुतुल्यच असतात, जे आचार्य किंवा भगवंतांच्या सत्याप्रमाणे चालतात त्यांना त्या सत्यापेक्षाही वर सत्य सापडत. आणि हे सत्य आहे हे जास्त वेळ टिकत नाही. या सत्याच्या मागे लागलं तर घोर निराशा प्राप्त होते. तर या संसाराच्या चक्रामध्ये सत्य त्रेता द्वापार कली असं एक सत्य द्वापार त्रेता कली असं असलं पाहिजे. द्वा म्हणजे दोन, त्रेता म्हणजे तीन. परंतु आपण ज्या चक्रात राहतो ना या युगचक्रांमध्ये, त्यात एक महान ऋषी होते. ते म्हणाले की गौतम आणि अहिल्याची कथा आहे ती. तर अहल्येला शाप मिळाला की तू प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने मुक्त होशील. ते म्हणले की बापरे, आता तर सत्ययुग आहे, त्याच्यानंतर मग द्वापार, त्यानंतर मग त्रेतायुग. म्हणजे ठीक आहे ठीक आहे, मी पहिल्यांदा त्रेता आणतो मग द्वापार येईल. एवढा महान ऋषी असला पाहिजे तो की ज्यांनी ते अदला बदल केली. असं होतं ना कधी कधी 8:54 ची गाडी 8:22 गाडीच्या आधी येते. सुटतात दोन्ही वेगवेगळ्या त्यांच्या टाईमला, पण मध्ये कुठे गाडी अडकली जाते मग ती आधी गेलेली पुढे येते. पण भगवंतांनी त्याच्या विनंतीला मान दिला आणि प्रभू रामचंद्र आधी आले. त्यामुळे सत्य त्रेता मग द्वापार मग कली. तर वास्तविक पाहिलं तर कलियुग म्हणजे दिवसाची रात्र, सत्ययुग म्हणजे पहाट. आणि तुम्ही पहा, प्रत्येक पहाट जी असते त्यात असं एक ताज वातावरण असतं, एक फ्रेशनेस असतं, एक असं वाटतं की वा असे पक्षी किलबिल करतायत, सूर्य उगवतोय. कारण सत्वगुण असतो त्या आठवीत, थोडा का असे ना पण सत्वगुण असतो. पण आधुनिक मनुष्य मग सत्वगुण तो जो आहे तो पण सहन होत नाही ना. तो मग चहा कॉफी, सकाळचं वर्तमानपत्र, सकाळच्या टीव्हीवरच्या बातम्या, हा असा 5 मिनिटाचा डोस घेतला की यशस्वीरित्या जो सत्वगुण आला असेल चुकून का होईना तो पार हाकलला जातो. आणि मग मनुष्य म्हणतो की हा आता आता बरं वाटतं जरा, आता म्हणजे कसं नॉर्मल वाटतंय. नाहीतर उगाच काहीतरी देवदेव करायची इच्छा होते किंवा कोणी सांगितलं की या मंगल आरतीला. किती वाजता असते? 4:30 वाजता. दुपार किंवा मध्यान्न म्हणजे त्रेतायुग, संध्या समय म्हणजे द्वापार युग, काळीकुट्ट रात्र म्हणजे कलियुग. परंतु वैदिक कालमापन हे काही असं सरळ रेषेत जाणार नाहीये, चक्राकार आहे, लिनियर नाहीये, लाईन फंक्शन नाहीये, ते सर्क्युलर आहे. तर पुढचं सत्ययुग येईलच ना. असं नाही की आपण संपलं म्हणजे सर्व जग संपलं म्हणून. आपल्याला खूप वाटेल की मी गेल्यानंतर या जगाचं काय होईल किंवा मी गेल्यानंतर या देशाचं काय होईल. काही वाईट होणार नाहीये. तर ते सत्ययुग येण्यासाठी हे कलियुग आलंच पाहिजे. आणि म्हणून कली पण एक भगवंतांचाच एक हस्तक एजंट म्हणा किंवा सेवक म्हणा, एक सेवकच एका प्रकारे तो. परंतु एवढा मोठा राजर्षी उपस्थित आहे जो कलीला काहीच आत प्रवेश करायला देणार नाही, आणि हा भगवंतांचाच एक हस्तक एजंट कली उपस्थित आहे, या दोघांना सांभाळायचं कसं आता? परीक्षित महाराज तर जाणून बुजून का होईना, अजाणतेपणे पण पाप करणार नाही. पाप येशू अशा वेळी मग भगवंतांनाच काहीतरी त्यांच्या लीला शक्तीने काहीतरी करायला लागत. काय केलं त्यांनी? परीक्षित महाराज मृगयेकरिता शिकार करण्यासाठी गेले होते. करता करता अचानक त्यांचे साथीदार वगैरे सगळे सुटले आणि पाहिलं की मी एकटाच आहे. अचानक तहान लागली फार. जंगलात बघता बघता त्यांना काही कुटीर दिसल्या. तर इथे साधू समाज असणार. अरे कोणी पाणी देईल का? शुकशुकाट, काहीच आवाज नाही. ते म्हणाले, अरे मी तहानलोय, मला जरा कोणी पाणी देईल का? एका कुटीरमध्ये गेले, एका झोपडीत गेले. तिथे एक साधू असे ध्यान आणून असतो. महाराज, माझं नाव परीक्षित, मला खूप तहान लागले, मला थोडं पाणी पाहिजे. काहीच उत्तर नाही. त्याच वेळी भगवंतांच्या लीलाशक्तीने परीक्षित महाराजांच्या मनामध्ये रजोगुण उत्पन्न, क्रोध झाला. ते म्हणाले, अरे मी फक्त पाणी मागतोय, मी इतर काही मागत नाहीये. आणि एवढी आधी त्याची सेवा करणं तुमचं कर्तव्य आहे तुमचं. तरी हे आपले काहीच बोलत नव्हते. त्यांना एवढा राग आला की त्यांनी सरळ एक तिकडे एक मेलेला साप होता, तो त्या साधूंच्या गळ्यात घातला. विक्षिप्त असं उदाहरण आहे, म्हणजे कधीच कोणी असं करणार नाही. आणि निघून गेले परीक्षित महाराज. इकडे काही लोकांना समजलं की इथे काहीतरी कोणतरी आलं होतं. त्यांनी पाहिलं की त्या तिकडचे एक प्रमुख ऋषी, शमिक ऋषी त्यांचं नाव, ते आपले बसले. त्यांच्या गळ्यात साप आहे. त्यांचा पुत्र दूरवर एका नदीत स्नान करत होता. तर त्या मुलाने जाऊन लगेच सांगितलं, अरे अरे तुला समजलं का, तुझे वडील ध्यान क्रियेत बसले असताना हा राजा आला, कोणी चला मोठा समजा होता, त्याने त्यांच्या गळ्यात एक मुलीला साप टाकलाय. त्यांचा मुलगा शृंगी, त्याचं नाव शृंगी, आणि तो असा एक नवोदित, म्हणजे हळूहळू सर्व शिकवत जातो. त्याला वाटलं की माझ्या वडिलांचा अपमान, म्हणजे माझा अपमान, आणि आम्ही कधी अपमान सहन करू शकत नाही. त्याने सरळ हातामध्ये उदक पाणी घेतलं. ज्याने कोणी माझ्या वडिलांचा असा अपमान केला आहे तो 7 दिवसात मृत्यू पावे. बाकी लोक म्हणाले, छान काय शाप दिलावा. म्हणजे असं क्षत्रियाने समजा बरोबर अचूक बाण मारला तरी तारीफ केली जाते, किंवा वैश्याने इकॉनॉमी खाली येत असताना भरपूर पैसा कमावला तरी तारीफ केली जाते. शूद्रांनी बाकी इतर सर्व इमानदारीने सेवा केली त्यांची तारीफ स्तुती केली जाते. तर ब्राह्मण स्तुती म्हणजे त्यांनी कधी तपस्या केली म्हणा, किंवा कोणाला घोर शाप दिला, त्यात त्यांचं हे. ज्यावेळी शमी कृष्णा समजलं की माझ्या मुलाने असं केलंय, त्यावेळी मात्र ते फार फार व्यथित झाले. या ठिकाणी तेच म्हणतायत, अपापेशु स्वभृत्येशु बालेन अपक्व बुद्धिना. की मूर्ख बालक तू काय केलंस हे. अपक्व, पक्व पिकलेलं, त्याचं फळ पिकलेलं असत, त्याचा भाव जास्त असतो, किंवा तेच खाण्यायोग्य असत. खरं पक्वता हा शब्द फार महत्वपूर्ण आहे. की एक तर आधी श्रीकृष्णांच्या कृपेने कोणती वस्तू बाहेर पिकते, ती पिकलेली वस्तू आपल्या पोटात गेल्यानंतर पुन्हा ती पक्वच, त्यात पण तो पचनक्रियाच असते. ही पचनक्रिया कोण करत? वैश्वानर. अहम वैश्वानर भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता. यात पण आपल्याला परमेश्वराची मदत लागते. ते कच्चं असेल, आज जाऊन पुन्हा ते कच्चं राहिलं, व्याधी रोग निर्माण होतो. तशी बुद्धिमत्ता पण समजा अपरिपक्व असेल, तसं कच्चं अन्न खाऊन फूड पॉइझनिंग होत. किंवा कोणी म्हणतं की काय करू डॉक्टर, फार त्रास होतोय. वैद्य असेल तो म्हणेल, जठराग्नी फार मंद आहे. म्हणजे काय? म्हणजे तांदूळ चांगला आहे, पण प्रेशर कुकरमध्ये गॅप असल्यामध्ये आता सगळी वाफ बाहेर जाते. पण तो पक पिक तांदूळ तो भात शिजत नाही. तो अर्ध कच्चा भात खाल्ला, पोट पण खराब. म्हणजे बघा, पक्वता ही प्रत्येक स्टेजवरती, प्रत्येक स्तरावर ते पक्व 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 होत झाल्यानंतरच मगच ते शरीर स्वीकार करू शकत. असं पदोपदी भगवंतांच्या कृपेवर अवलंबून असूनही लोक म्हणाले, कुठे भगवंत, कुठे कुठे बाहेर आला. रोज तुम्ही खाताय त्याच्या शक्तीने. तुम्ही आज हे बोलताय ना कुठे भगवंत आहे, ते पण त्याच्या शक्तीमुळेच बोलताय. पण अर्थात अपरिपक्व बुद्धी ही जास्त नुकसान करू शकते. पापम कृतम तद भगवान सर्वात्मा क्षंतुम अर्हति. आणि म्हणून ते सर्व व्यापी भगवंतांना प्रार्थना करतायत की हे भगवंता याला क्षमा कर, हे असं याने केलं नाही पाहिजे होत. त्यांनी आपल्या पुताला अतिशय भरपूर निर्भसना केली की तुला काय, तुला काय वाटतं नुसते दोन तीन पापाविषयी काही शापाविषयी काही मंत्र शिकल्यानंतर तेवढ्या त्या तपस्या दोरात शाप देण्यात काही, त्यात काही म्हणजे मोठी गर्व करण्यासारखी बाब आहे. प्रथम त्यांनी कार्य केलं ते तडक परिषद महाराजांकडे गेले आणि म्हणाले की माझ्या मुलाने तुम्हाला शाप दिलेला आहे, 7 दिवसात तुमचा मृत्यू आहे. तर यावरती परिषद महाराजांचं काय त्यांची प्रतिक्रिया असेल, काय त्यांची रिॲक्शन असेल, आपली काय रिॲक्शन असेल, कोणी त्यांना सांगितलं की पुढच्या 7 दिवसात तुमचा मृत्यू आहे, बापरे 7 दिवसात. खरं म्हणजे एकदा बिरबला विचारलं अकबराने की एक भाकीत करणं काहीतरी, तुम्हाला माझं भाकीत असं आहे की 7 दिवसात सर्व लोक मृत्युमुखी पडणार आहेत. तर म्हणे काय चेष्टा करतो काय, म्हणे हो सगळ्यांचा मृत्यू सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी रवी या 7 दिवसांमध्येच होणार आहे, त्याच्या पलीकडे तर होणार आहे ना कधी. आपल्याला माहीत असतं कोणते 7 दिवस आपले शेवटचे आहेत ते, त्यामुळे आपण मोठ्या मोठ्या योजना करत राहतो. पण परिषद महाराजांनी अशी काही योजना केली नाही. कोणी म्हणाल की काय हो, त्यांना जो राग आला तो तुम्ही म्हणाल की भगवंतांच्या लीलाशक्तीने जनित असा राग होता, तो तिच्या शक्तीमुळे झालं ते. असं काय सांगत नाही की सगळं सगळं रागावलेले, कधी कधी माणूस म्हणतो की लोक फिरलं त्या दिवशी माझं काय करणार, चूक झाली, चुकला कसे, चुकून चुकलो, असं कधी आहे का. त्याला उत्तर असं जे आपण आपल्या पुढच्या चर्चेत पाहू की 7 दिवस 7 रात्र भागवत ऐकताना परिषद महाराज म्हणाले की मला क्षुत तृप्त, मला भूक नाही आणि मला तहान नाही, मला कोणीही काही द्यायचा प्रयत्न करू नये, पिबंती हरिकथा, मला केवळ कृष्ण कथा श्रवण करू द्या बस, मला तर काही नको. जो मनुष्य 7 दिवस 7 रात्र पाण्याचा थेंबालाही स्पर्श करत नाही तो काय नुसतं एका जंगलाच्या याच्यामध्ये असताना हाऊन जाईल तो. आणि अर्थात पुढच्या 2 पॅराग्राफमध्ये प्रभुपाद अत्यंत महत्वाचे मुद्दे उपस्थित करतात की कशा प्रकारे आपण परिषद महाराजांचा जो शाप आहे तो समजला पाहिजे. की जोपर्यंत भगवंत स्वतः काहीतरी करून परिषद महाराजांना दूर करत नाही तोपर्यंत कलियुगाचा प्रवेश होऊ शकत नाही, कलीचा प्रवेश होऊ शकत नाही. पण मग जाणून बुजून अधर्माचा युग का बरं आणलं भगवंतांनी, 2 मुख्य कारण आहेत. सत्ययुगात संकल्प केल्याने काहीच लाभ मिळायचा नाही. उद्या एक गाय दान करायचं म्हणतो, 0 लाभ. गाय दान केलीत तर लाभ मिळेल, म्हणजे संकल्पाचा काही लाभ नाही, कृतीचा लाभ काही केलं तर तो लाभ होईल. कलियुग मात्र उलट आहे, संकल्प सिद्धी. तुम्ही म्हणाल आहात की उद्या काहीतरी उद्यापासून जप करावा म्हणतो, लगेच तुमच्या अकाउंटमध्ये एक ठम कारण मोठस एक पुण्याचं एक ढबोल एक आठवडा पडत. म्हणतो की ठीक आहे निदान म्हणतोय तरी ना, करेल नाही करेल कुळा असतो पण म्हणतोय तरी. कोणी उद्यापासून चहा कमी करायचा म्हणतो, उद्यापासून हे कमी करायचं, उद्यापासून ते कमी करायचं, उद्यापासून हे वाढवायचं, निदान दोनदा तरी मंगलादरीला जात नाही किंवा निदान सत्संगाला तरी जात नाही. संकल्प म्हटला की लगेच तुम्हाला त्याचं फळ मिळतं. पण पाप मात्र सत्ययुगात पापी विचार आला की लगेच त्याचं पाप लागतं, याला ना मारला पाहिजे की मारण्याचं पाप लागतं. कलियुगात मात्र अरे तुझा नाश हो, तुझा सर्वनाश हो बोलून काहीच होत नाही. जोपर्यंत तुम्ही सर्वनाश करत नाही तोपर्यंत पाप लागत नाही. तुम्ही म्हणाल की बरं आहे हो, हे चांगलं आहे, आम्हाला माहीत होतं आधी असं. पण अर्थात एक गोष्ट समजली पाहिजे की कलियुगात मन इतकं विकृत आणि मन इतकं कमकुवत आहे की जो पापी विचार आज आला की पापी आचरण काही जास्त लांब होत नसत. त्यामुळे कित्येक लोक जे असे खुनी नसतात, पेशेवाई खुनी नसतात, पण ज्यांच्या हातून मनुष्य हत्या होते, नरहत्या होते, त्यांना विचारलं की तू का गेलास, पत्नी पतीची हत्या करते, पती पत्नीची हत्या करतो, बिझनेस पार्टनर म्हणजे हत्या करतात, का कोण जाणे मला इतका राग आला त्याचा की विचार करवतो करवतो मग शेवट ठरलं की याला खतमच करायचं. विचार लगेच ते आचरण होतच की म्हणून वाटतं इतकं हे सोपं नाहीये. परंतु परिषदांना विचार केला की जर का असं असेल की नुसतं कोणी संकल्प करावा चांगल्या गोष्टी करायच्या, आध्यात्मिक प्रगती करायचा, तर का म्हणून अशा याला वाव देता कामा नाही. आणि याही पेक्षा तरी म्हणा तरी पाप आणि पुण्य या पण त्रिगुणात्मक वस्तू आहे. सर्वात मोठा लाभ म्हणजे कलिंग सभा जंती आर्या गुणज्ञा सार भागिना यत्र संकीर्तनेनैव सर्वोपाधी स लभ्यते. कलिंग सभा जंती काही लोक असे आहेत, कोण आर्या, ज्यांना आध्यात्मिक जीवनात प्रगती करायची, आर्य लोक, ते कलीची पूजा करतात. या लोकांना कलियुगात चांगलं युग कोणतंच वाटत नाही. का? यत्र संकीर्तन अनेन एव, केवळ हरिनाम संकीर्तन, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, एवढंच. असं कीर्तन करूनच तुम्हाला सर्व सर्व स्वार्थोपी लभ्यते. जो खरा अर्थ आहे जीवनात आध्यात्मिक परम अर्थ, परमार्थ आपण ज्याला म्हणतो, तो परम अर्थ, सर्वश्रेष्ठ अर्थ, तो तुम्हाला या कलियुगात केवळ नाम कीर्तन करून मिळेल. कृतेय ध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखई द्वापारी परिचर्यायाम कलौतद हरी कीर्तना. की सत्ययुगामध्ये ध्यायतो विष्णुम, हजारो लाखो वर्ष विष्णूंवर ध्यान करावं लागायचं. त्रेतायाम यजतो मखई, त्रेतायुगामध्ये मोठे मोठे यज्ञ याग करावे लागायचे. द्वापार युगामध्ये परिचर्या, मंदिरात जाऊन मोठे मोठे प्रकारच्या पूजा अर्चा करायला लागायच्या. कलियुगात त्याची काहीच आवश्यकता नाही. कलौ तद हरी कीर्तना, बस फक्त हरी कीर्तन करा. यासाठी चैतन्य महाप्रभूंचा अवतार झालेला आहे. तर या तात्पर्यातील जे दुसरा पॅरेग्राफ आहे त्याचा आपण चर्चा भागवत महापुराण की शिल प्रभुपाद की श्री राधा गोपीनाथ निताय गौरचंद्र ललिता विशाखा श्री गोपाल जी भगवान की. प्रश्नोत्तराकरता वेळ आहे, कोणाला काही प्रश्न असेल तर एक दोन प्रश्न आपण घेऊ शकतो. त्यांचा प्रश्न असा होता की जर का साधूंचं वचन ऐकलं नाही तर जीवनामध्ये खूप निराशा होते, तर ज्याच्या जीवनात खूप निराशा झालेली आहे त्याने काय केलं पाहिजे.
विशेषतः साधूंचं वचन न ऐकलं.
प्रश्न असा आहे की निराशा ही कोणत्याही प्रकारे येवो, उपाय एकच आहे. कधी कधी आपल्याला ते मानवत नाही किंवा इतकं स्पष्ट जाणवत नाही, पण वैदिक शास्त्रे स्पष्ट सांगतात की हे एक स्वप्नवत जगत आहे. आणि कोणी म्हटलं की काल माझ्या स्वप्नात एक मोठा वाघ लागलेला माझ्या पाठी आणि मी फार त्रासलेलो, तर आज मी एक बंदूक घेऊन झोपणार आहे जेणेकरून समजा तोच वाघ परत आला त्याला आपलं सरळ मारणार नाही. तर तुम्हाला बंदूक कुठे मिळेल, मग बंदूक ती चालवायची कशी, मग काडतूस कुठे मिळतील, मग स्वस्त टिकाऊ चांगली अशी कुठे मिळेल, या संबंधी विचार करणं किती श्रेयस्कर आहे. आणि अशी दुःस्वप्न पडू नये या संबंधी विचार करणं हे किती श्रेयस्कर आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून स्वप्नात जी काही जे काही आपल्याला क्लेश होतात, अर्थात ही गोष्ट खरी आहे की काही लोकांना त्यांच्या मानसिक विकारामुळे सतत वाईट स्वप्न पडत असतात. अष्टम स्कंद भागवतात 8व्या स्कंदात म्हटलेलं आहे की जर का तुम्ही गजेंद्र भोक्षण कथा श्रवण केली तर तुम्हाला या अशा प्रकारच्या व्याधीतून मुक्तता मिळते. तर एक भक्त या नात्याने आपल्याला समजलं पाहिजे की ही सगळी सृष्टी स्वप्नवत आहे स्वप्नवत आहे. पण अर्थात आपण ते एकदम असं म्हटलं की नाही हे सगळं स्वप्नच आहे, मी सांग म्हटलं की ही सृष्टी स्वप्नवत आहे, ही काही भिंत नाही आहे खरी, सगळं स्वप्नच आहे. आणि समजा गेलो मी तर एक टेंगुळी कपाळ, मग कोणी म्हणाले की नाही पण तुमचं कपाळ पण स्वप्न आहे आणि हे टेंगुळी पण स्वप्न आहे, त्या डॉक्टरचं जे मलम आहे ते पण स्वप्न आहे, पण जे बिल मात्र भरीन ते खरे पैसे लागतील ना. त्यामुळे हे स्वप्नवत का आहे किंवा खोटं मिथ्या का आहे, तर ते क्षणभंगूर आहे. प्रभुपाद सांगतात की वैष्णव दृष्टिकोन असा आहे की हे जगत खोटं आहे, जगत मिथ्या. असं शंकराचार्य यांनी लोकांनी म्हटलं की महाराज फार त्रास होतो जीवनामध्ये, पत्नी बसू नये, पती बसू नये, मुलांपासून नये, घर गुर शेती वगैरे सरकार. ते म्हणायचं हे बघ बाबा, ब्रह्म सत्य जगत मिथ्या. म्हणजे पुढे काय प्रश्न विचारला काही सोयच नाही, काही सगळंच काही मिथ्या आहे. मिथ्या जगातील म्हणजे मिथ्या कुलपाचं जे मिथ्या दार आहे ते सोडण्यासाठी उघडण्यासाठी मिथ्या चावीसाठी प्रयत्न करणं हे कितपत सत्य आहे. सगळं मिथ्याच आहे, तिजोरी मिथ्या, तिला लागलं दार मिथ्या, त्याला लागलं कुलूप मिथ्या. ते म्हणजे नाही, पण चावी जी आहे ती मात्र वैदिक ज्ञान, ती शोधा मग सगळं काही उलगडे. तर एकदा तेच जात असताना एक असा आडावडा ऐकू लागला की अरे अरे हत्ती वेडा हत्ती वेडा हत्ती आला वेडा हत्ती आला, पळा 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 पळा. सगळे लोक आपले त्या बाजारात सरावरा पळतायत आणि आचार्य पण होते लगेच एका झाडावर धरून बसले, तो हत्ती गर्दीवर निघून गेला असा. मग लोक आले आणि म्हणाले की काय हो आचार्य, एवढं सगळं तुम्ही सांगता की सगळं मिथ्या 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 आहे, तर हा जो हत्ती आहे हा पण मिथ्या असणार की नाही? मग वेडा हत्ती येतोय त्याच्यापासून जीव वाचण्यासाठी तुम्ही हे पलायन करून सगळं वर जाऊन बसला झाडावरती. ते म्हणाले पलायन मिथ्या, ते पण मिथ्याच आहे की. तर अशा प्रकारे निर्विकार निर्विशेषवाद हा कधी कामाचा नसतो. जो आज रोगी आहे जसं तुम्ही सांगाल की म्हणाल असा की कोणी आज निराश आहे, तर त्याला सांगू की तुझी निराशा खोटी आहे, त्याला ते पटणार नाही, त्याला त्याचा त्रास होतोय. पण तो त्रास कशामुळे होतोय की ह्या जगाला सत्य मानण्यामुळे त्रास होतो, ही गोष्ट खरी. यासाठीच एनेची औषधी माया नाशी बार लागी. शक्तिमान ठाकूर म्हणतात माया, माया म्हणजे मा नाही, या म्हणजे ही वस्तू, दॅट विच इज नॉट. आता इज आणि नॉट हे परस्पर विरोधी आहे. इज म्हणजे आहे, नॉट म्हणजे नाही, मा म्हणजे नाही, या म्हणजे आहे. हे कसं काय आपण सोडवायचं आहे? तर हे जग माया का आहे? तर ते भगवंताने म्हणाले म्हणून माया नाहीये, मला या ठिकाणी भोग घ्यायचा आहे म्हणून ते माया आहे. तुम्ही बा कोणी म्हणेल की अरे कसली दोस्ती या जगात कोणी मित्र नाही कोणाचा का तो कुठेतरी फसलाय म्हणून आणि मी का फसतो मी या जगात का फसतो तर शास्त्र म्हणतो तू कोणातरी फसल्यामुळे त्याची प्रतिक्रिया आहे ती म्हणतो की पण मी आयुष्यात कोणाला कधी पाप काही काही पाप केलं नाही मी आयुष्यात कोणाला फसवलं नाही काही केलं नाहीये शास्त्र म्हणतो आयुष्य म्हणजे काय हे आत्ताचं 20-25 वर्षाचं आयुष्य नाहीये अनादिकर्म फले पुढी भवार्णव जले तू म्हणाल की मला आठवत का नाही रे आठवत तुझा दोष आहे तो आठवत नाही आणि मी म्हटलं माझ्या आईला की मी एकदा 6 महिन्याचा होतो याच्यावर काय आपला विश्वास नाही बाबा ती म्हणे तुला कसं आठवणार ते कोणाला आठवत आहे इथे जे वृद्ध लोक आहेत की आम्ही अगदी मी कधी 6 महिन्याचा होतो या ठिकाणी सर्वात वृद्ध कोण आहे या ठिकाणी आपण एक थोडीशी चिकित करूया आपण कसं आहे प्रभू आपलं वय काय 67 आता 67 वर्ष या ठिकाणी आहे तुमची सर्वात अगदी पहिली स्मृती काय आहे म्हणजे किती वर्षाचं असताना तुम्हाला आठवत शाळा आठवते शाळा ती कल्पना करा मी ज्या ज्या वेळेला प्रश्न विचारतोय त्यावेळी 3-2 ह्याच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही माफ करा तुम्हाला एकदम सरळी पदवी मध्ये विचारलं पण एक वृंदावनला एक भक्त आहेत बंगाली दादू म्हणून माझ्या एक ते म्हाताराचे अकाउंट मध्ये काम करतात त्यांना तिकडचे ब्रजबिहारी तरुण प्रश्न विचारला म्हणजे मला आठवतं की मी 2 वर्षाचा होतो आणि माझ्या मोठ्या बहिणीने मला खांद्यावर घेतलेलं तर अशा आपल्या अगदी पुस्तकच्या आठवणी असतात आपल्याकडे काही तर जसं एका माणसाने एक अकाउंटंट आहे त्याने आपल्या मालकाच्या दुकानात काहीतरी लाचलुचपत किंवा काहीतरी फ्रॉड केला खूप पैसे घेतले आणि आपल्या गाडीत बसून तो पळत चाललाय तर लगेच कंप्लेंट नव्हती पोलिसांमध्ये की असा माणूस गेला आहे त्याची गाडी या नंबरची आहे सगळ्या पोलीस नाक्यांवरती हायवेवरती सांगितलं जातं की काय रंगाची गाडी MH 04 2456 अशी असेल तिथलं पकडा ती गाडी ज्यावेळी पकडली जाते तो म्हणाला की पण गाडीत पेट्रोल आहे माझ्याकडे लायसन्स आहे रजिस्ट्रेशन आहे सर्व काय आहे मला का बरं पकडलंय त्यामुळे तुला आम्ही ट्रॅफिक नियमांच्या उल्लंघनाने पकडलं नाहीये तुला जे पकडलंय ते ही गाडी सुरू करण्याआधी जे तू केलं होतं त्याच्यासाठी त्याचप्रमाणे जसं निंबाचं बीज असल्याशिवाय कडुनिंबाचं झाड येऊ शकत नाही आंब्याचं बीज असल्याशिवाय कोळी असल्याशिवाय आंब्याचं झाड येऊ शकत नाही त्याचं झाड पाहून तुम्हाला समजू शकतो की याच्या बागचे बी काय असणार आहे ते कोणी म्हटलं की हे झाड आहे ना सफरचंदाचं आहे म्हणजे बहुतेक ह्याच्या खाली सफरचंद बीज असणार काय एवढी काय म्हणतो तुम्ही विद्वत्ता पातळी तुम्ही सांगताय त्याचप्रमाणे समजा मी कोणाकडून तरी फसवलो गेलो तुझ्यात काय एवढं मोठं कठीण आहे समजायला की मी कोणतरी फसवलो असेल पण आपण म्हणतो नाही हे नाही कशामुळे येत मिथ्या अहंकार आपला अहंभाव श्री प्रभुपाद कॅनडामध्ये एकदा प्रवचन करत असताना कॅनडा किंवा अमेरिका बहुतेक कॅनडा असं मला अंदाज वाटतो एक भारतीय ग्रस्त ज्यावेळी भारतीय लोक एवढे जास्त येत नव्हते इस्कॉनच्या कार्यक्रमात असा उठला एकदम आणि ताड 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 प्रभुपाद काहीतरी बोलला की तुम्ही अशा तशा निघून गेला एकदम आणि सगळे भक्त आवाज झाले एकदम की श्री प्रभुपाद त्या माणसाने असं सरळ प्रवचनाच्या मध्ये उठून तुमचा अपमान केला आणि का गेला तो म्हणाले कदाचित त्याचा काहीतरी अपमान केला असेल कुठे मी बस त्याच्या आधी तो प्रभाता कधी भेटला होता प्रभात त्या कधी भेटला नसतो प्रभाने एक सिम्पल सांगून टाकलं जर का श्रीकृष्णाने काहीतरी होण्याकरता परवानगी दिली आहे ना माझ्या जीवनात मग एक ती वस्तू माझ्या भल्याकरता आहे दोन मी काहीतरी केलंय म्हणून ते भगवंतांनी ते त्याला परवानगी दिलेली. एक तर मी तसं काहीतरी मी तेवढंच केलं असेल, आणि समजा मी कोणाचे 100 रुपये चोरले असतील, कोण माझे 100 रुपये चोरेल? ठीक, प्रत्येक वेळी असं होत नाही ना. तुम्ही समजा एका माणसाला बाहेरून तो रस्त्यावर आला, तुम्ही त्याला खूप शिव्या दिल्या, तू गाढा वयास मूर्खायस असा आहे, आणि त्याने सरळ दगड भिरकवा तुझी काच फोडली आहे, तुम्हाला बघ तू पण मला गाढो गाणे बोललास, मी तुला बघतो 3 शिव्या घातल्या, तू मला 3 शिव्या घाल. तसं नाही होत, तू का घातली शिवी, तू शिवी का दिलीस मला? म्हणजे प्रत्येक वेळी जे कार्य आहे, क्रिया आहे, त्याची प्रतिक्रिया बिलकुल तशीच इक्वल ऑपोजिट होत नाही. कधी कधी एकाच सवा पण येतं, एकाचे 10 पण होतात. त्याचप्रमाणे चांगली गोष्ट समजा केली, तिचं पण प्रत्येक वेळी काही तेवढंच कट टू कट असं काही त्याला फळ मिळत नाही. म्हणजे आता तुम्हाला म्हणतो मी की एक ग्लास पाणी पी जरा, नको नको ठीक नाही नाही पी नाही. आता काही तहान लागली नाहीये, कोरडं आपलं शांत वातावरण आहे, थंड वातावरण आहे, एक ग्लास पाण्याचे काय एवढं महत्व आहे? पण हे समजा आपण कच्छच्या रणमध्ये आहोत आणि 25 मैल आसपास पाणी नाहीये कुठे, आपली पाण्याची बाटली पूर्ण संपलेली आहे, वेळ पैसे आहेत भरपूर, आणि एक माणूस आला एक ग्लास पाणी, किती पैसे द्याल? सर्व दिन म्हणजे पाणी का? त्या परिस्थितीमध्ये त्याचं महत्व जास्त आहे. त्याचप्रमाणे किंवा म्हणून फुकट पाणी दिलं, फार फार धन्यवाद. तर ही जर का जगात जगत असेल तर सर्वप्रथम आपण स्वतः समजून घेतलं पाहिजे. अर्थात जर का तुम्ही या गोष्टी इतरांकडून सांगत असाल तर एकदम सांगितलं की दिस इज कृष्णाज अरेंजमेंट ना, हे भगवंताची इच्छा आहे म्हणून, एकदम चालत नाही. आध्यात्मिक उपदेश हा पण गणित किंवा विज्ञान या शास्त्राप्रमाणे विविध लेसन्स असतात. जसं गणित म्हटलं तर 2 आणि 2 = 4, 5 + 2 = 3, पण 5 आणि 7 केले म्हणजे +2 उरतात, हे कधी शिकवलं जातं? 8वीत, पहिली दुसरीत नव्हे, -2 ही कल्पना 8वीत येते. त्याचप्रमाणे देशकाल पात्र पाहून आचार्य उपदेश करत असतात, आणि आपण आपली आध्यात्मिक प्रगती आणि आपण ज्याला आपण सांगतोय त्याची प्रगती करण्याची इच्छा, त्याची वृत्ती, हे पाहूनच त्यांना योग्य तो सल्ला दिला पाहिजे. पण हरिनाम औषधी आहे ही मात्र प्रथम दिली पाहिजे. त्यामुळे प्रभुपादांनी लोकांना अनेक प्रकारचे अनेक प्रकारच्या समस्या प्रश्न विचारून लोक यायचे, माझ्याकडे एकच आहे हरिनाम, दुसरं माझ्याकडे काही नाही. ठीक आहे, तर आपण आता इथे कथेला विराम देऊ. शिल प्रभुपाद की जय.